चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शरद पवार यांच्या उपस्थितीत 10 मार्चला होणार शेतकरी संवाद। तालुक्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं होतं। हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं, तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आले होते। त्यानंतर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली। आता पुन्हा 10 मार्च रोजी पवार कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहेत। शहरातील हरिओम लॉन्स इथं हा शेतकरी संवाद मेळावा होणार आहे। लोकनेते ए टी पवार आदिवासी सांस्कृतिक भवन उद्घाटन, कळवण नगरपंचायत हद्दीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा पवारांच्या हस्ते आणि आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली। कळवण शहरात शेतकरी संवाद मेळाव्यासह कळवण नगरपंचायतच्या विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह नाकोडा इथं आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते नारायण हिरे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। यावेळी आमदार पवार बोलत होते। या मेळाव्यास तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, रवींद्र देवरे, गटनेते कौतिक पगार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, मविप्र संचालक अशोक पवार, मजूर संघाचे माजी अध्यक्ष शरद गुंजाळ, हेमंत पाटील, संजय पवार, विजय शिरसाट, संतोष देशमुख उपस्थित राहणार आहेत।